नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वित्झर्लंडमधल्या दाओसमध्ये आजपासून होणार विविध क्षेत्रांसंबंधी सामंजस्य करार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद आणि 10व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेच्या 118व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं.
जब संविधान सभा ने अपना काम शुरू किया तो बाबा साहब आम्बेडकर ने परस्पर सहयोग को लेकर एक बहुत महत्वपूर्ण बात कही थी.
आवर डिफिकल्टी इज हाउ टू मेक द हेट्रोजीनियस मैस दैट वी हैव टुडे टेक अ डिसीजन इन कॉमन एंड मार्च इन अ कोऑपरेटिव वे ऑन दैट रोड विच इज बाउंड टू लीड अस टू यूनिटी.
ये ऑडियो डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी का है.
हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है. अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे.
अब मैं आपको डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की आवाज सुनाता हूँ.
आई होप सर दैट वी शैल गो अहेड विद आवर वर्क इन स्पाइट ऑफ ऑल डिफिकल्टीज एंड थेरबाई हेल्प टू क्रिएट दैट ग्रेट इंडिया.
येत्या 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा पराक्रम दिवस, 25 जानेवारीला साजरा होणारा राष्ट्रीय मतदार दिन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचा अंतराळात 2 उपग्रह परस्परांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनीकडून देशातल्या पहिल्या खासगी उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण, स्टार्टअप उपक्रमाची यशस्वी वाटचाल, वन्यजीव संवर्धन आदी विषयांवर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. महिला बचत गटांच्या प्रेरणादायी यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना ऐकवल्या. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करून हा कुंभमेळा डिजिटल माध्यमातून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंच 2025 प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार असून ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दाओस इथं दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत असे सदस्य त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडील अथवा आईचं नाव, रुजू झाल्याचा दिनांक, समाप्ती दिनांक आदी तपशील कुठल्याही कागदपत्रांशिवाय अपलोड करू शकतात. या सुविधेचा लाभ 3,90,000 कर्मचारी भविष्य निर्वाह निधीधारकांना होणार असल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
या अभिनंदित गरीब माणसे जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाड्या लगतची जिल्ह्यातील गरीब गरीब माणसे इथे येत आहेत. त्यांना गाडीच्या दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये पैसा देणं परवडत नाही. त्यांची सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणार आहे, अतिशय आवश्यक आहे. खाजगी दवाखान्यामध्ये इकडे लोकांचा कर जास्त असतो, पैसे भरायचा. पहिली गोष्ट आपण शासकीय रुग्णालयामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही. आणि मला वाटतं हे माझं स्वप्न आहे की अशा शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय वेळ आला नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व सुविधांचा विकास करणं ही जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार अशी घोषणा शिरसाट यांनी केली. नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले संशोधक प्राध्यापक डॉ राजाराम माने आणि डॉ झोएक शेख यांच्या गटानं केलेल्या संशोधनाला अमेरिकेचं पेटंट प्राप्त झालं आहे. या संशोधनाद्वारे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थांची निर्मिती करून त्याचा वापर हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी करता येत असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. या यशाबद्दल डॉ माने आणि त्यांच्या सहकार्यांचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं नेपाळचा 78-40 असा तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचाच 54-36 असा पराभव केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होते. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघाचं अभिनंदन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर पद्मश्री रसूल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कानगो यांना काल प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ डी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ कानगो म्हणाले,
माझा सत्कार हा माझा वाढदिवसा सत्कारपासून माझं सतत म्हणणं आहे की माझ्याबरोबर जे कार्यकर्ते वाढले त्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली. अनेक कार्यकर्ते आहेत जे अजूनही माझ्याबरोबर काम करतायत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी काहीतरी करू शकलो आणि म्हणून त्यांचाही सत्कार आहे असं मी समजतो.
बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ काल सकाळी एसटी बसच्या धडकेत 3 युवकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारे युवक दिसले नाहीत असं चालकाचं म्हणणं आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणी इथं कोठडीत निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलन नेते मनोज रांगे पाटील, माजी खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच अंमलबजावणी महाशिबीर घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं. हिंगोली इथल्या बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं उद्घाटन काल प्रसिद्ध व्याख्याते डॉ ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. चळवळीच्या पुनर्मांडणीची गरज अर्थात चळवळी बांधारे या विषयावर बोलताना कांबळे यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन लढे उभे केल्यास चळवळ उभी राहील असं मत व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दगावलेले कावळे एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1 विषाणूजन्य रोगामुळे मृत झाल्याचं तपासणीत आढळलं आहे. यामुळे उदगीर शहरातला संबंधित परिसर हा अलर्ट झोन सावधानता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिघातल्या कोंबड्यांच्या सर्वेक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. आणि पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.